थेसलनिकास पहिले पत्र अध्याय एक. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्ता याच्यात असलेली थेसलनिका शहरातील मंडळी हिला पौल, सिल्वान व तिमित याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. आम्ही आपल्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वाविषयी देवाची उपकारस्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता यांची आम्ही निरंतर आठवण करतो. बंधूनो, तुम्ही देवाचे प्रिय आहात. तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हास कळवण्यात आली. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. अशाने मासेदोनिया व अकिया यातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात. मासेदोनिया व अकिया या तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाची बातमीही सर्वत्र पसरली आहे. यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगायची गरज नाही, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात. तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे. थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय दोन. बंधूनो, तुम्हामध्ये आमच्या येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हासही माहीत आहे. परंतु पूर्वी फिलिपाईत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून हे तुम्हास माहीतच आहे. मोठा विरोध असता देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले, कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता, तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हास पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यांना खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल तसे बोलतो, कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करत नव्हतो हे तुम्हास माहीत आहे. तसेच लोभ ठेवून डोंगीपणाने वागलो नाही देव साक्षी आहे. आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हास आपला विशेष अधिकार चालवता आला असता तरी आम्ही मनुष्यापासून तुम्हापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळवण्याची खटपट करीत नव्हतो, तर आपल्या मुलाबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हास केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो. बंधूनो, आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस उद्योग करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रेने, नीतीने व निर्दुष्टतेने कसे वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. तुम्हास ठाऊकच आहे की पिता आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्या शोभेल असे तुम्ही चालावे. या कारणामुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते मनुष्याचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि खरे पाहता ते असेच आहे. ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. बंधूनो, यहुद्यातील देवाची ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठाई आहेत त्यांचे अनुकरण करणारे झाला, म्हणजे त्यांनी यहुदियांच्या हातून जी दुःखे सोसली तशीच तुम्हीही आपल्या स्वदेशीयांच्या हातून सोसली. त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जीवे मारले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालवले. ते देवाला संतोषवित नाहीत व सर्व मनुष्याचे विरोधी झाले आहेत. परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलावे याची ते मनाई करतात. हे यासाठी की त्यांनी आपल्या पापाचे माप सर्वदा भरीत राहावे. त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे. बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचे आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला. यामुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छा धरली. मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हास अडवले, कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे तुम्हीच आहात ना, कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय तीन. म्हणून आमच्याने आणखीन दम धरविना तेव्हा आम्ही अतैन्य शहरातच एकटेच मागे राहावे हे आम्हास बरे वाटले, आणि आम्ही आपला बंधू तिमित्य ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला यासाठी पाठवले की त्याने तुम्हा स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा. तो असा की या संकटात कोणी घाबरू नये, कारण आपण यासाठीच नेमलेले आहोत हे तुम्ही स्वतः जाणून आहात. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हा सांगून ठेवले की आपल्याला संकटे भोगावायचे आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही हे तुम्हाला माहीतच आहे. यामुळे मलाही आणखी दम धरवेना म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले. कोण जाणे, कदाचित परीक्षकाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. आता तिमित्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती याविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता याविषयीचे शुभवर्तमान आम्हाकडे आणले. यामुळे बंधूनो, आम्हास आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले. कारण जर तुम्ही प्रभूमध्ये खंबीरपणे टिकता तर आता आम्ही जीवात जीव आल्यासारखे राहतो. कारण आपल्या देवापुढे आम्ही तुमच्याकरता ज्या सर्व आनंदामुळे आनंद करतो त्याबद्दल आम्ही देवाला तुमच्याकरता काय धन्यवाद देऊ शकणार. आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की आम्ही तुम्हास तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील उणे आहे ते पूर्ण करावे. देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमच्या तुम्हाकडे येणे कुठलीही अडचण नेता होऊ देवो. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकावर व सर्वावर वाढवून विपुल करो. यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी. थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 4. बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की कोणत्या वागणुकीने देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात. त्यामध्ये तुमची अधिकाधिक वाढ व्हावी, कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर राहावे आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयाप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये. कोणी या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये, कारण प्रभू या सर्व गोष्टीबद्दल शासन करणारा आहे हे आम्ही तुम्हास आधीच सांगितले होते व बजावले होते. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी नकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नकार करतो. बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही, कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हास देवाने शिकवले आहे आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूनो, आम्ही तुम्हास बोध करतो की ती अधिकाधिक करावी. आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपापला व्यवसाय करणे आणि आपापल्या हाताने काम करणे याची आवड तुम्हास असावी. बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये. पण बंधूनो, मी इच्छित नाही की जे मरण पावले त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतराप्रमाणे तुम्ही दुःख करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्यांच्याबरोबर आणेल. कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही. कारण आज्ञा करणाऱ्या गर्जनेने आद्य देवदूतांची वाणी आणि देवाच्या करण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्व काळ प्रभूबरोबर राहू. म्हणून तुम्ही या वचनाने एकमेकांचे सांत्वन करा. थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 5. बंधूनो, काळ व समय याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, सुरक्षितता आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरू होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत. बंधूनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतराप्रमाणे झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि जिंकणारे रात्रीचे जिंकतात, परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्थान व तारणाची आशा हे स्थिरस्थान घालावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरता मरण पावला की आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत राहावे. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकाची उभारणी करा, हे तुम्ही करतही आहात. आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की जे तुमच्यात परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यावर आहेत, तुम्हास बोध करतात, त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकाशी शांतीने राहा. आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की जे अव्यवस्थित आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराज आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या, सर्वाबरोबर सहनशील असा. आणि तुम्ही हे पहा की कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये, पण तुमच्यात एकमेकासाठी व सर्वासाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा. सदोदित आनंद करा, नित्य प्रार्थना करा, प्रत्येक गोष्टीत उपकार माना, कारण तुमच्या संबंधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. पवित्र आत्म्याला विजवू नका, संदेशाचा उपहास करू नका, सर्व गोष्टीची पारख करा, जे चांगले आहे ते मजबूत धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो. तुम्हा जो बोलवत आहे तो विश्वासू आहे, तो हे करीलच. बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा. सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा. मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.